सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की
जय।
जोडुनिया कर चरणी ठेविला माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा। असून सो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकड सद्गुरु राया। अखंडित असावे ऐसे वाटते पायी, सांडूनी संकोचा ठाव थोड़ा सा दे। तुका म्हणे देवा माझी वेडी वाकुडी, नामे भव पाश हाती आपुल्या तोडी।
समयो पातला वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला, गरुड पारा पासुनी महाद्वारा पर्यंत सुरवरांची मांदी उभी जोडूनी हात। शुक सनका भक्तांच्या कोटी त्रिशूळ डमरू घेऊन उभा गिरिजेचा पती, कलियुगीचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे उभी डोळा लावून याजनी।
सोडुनिया भवतम रजनी विलया, परिही अज्ञानासी तुमची भूलवियोग माया। शक्तिन आम्हा यत किंचित ही तिजला साराया, तुम्हीच तेथे सारुनी दावा मूढ जन ताराया। सत्कृप होनी महिमा तुमचा तुम्हीच वदवावा, आधी व्याधि भव ताप वारुनी तारा जड जीवा।
उठा उठा
सद्भाव धरुनी जे तुम्हानुसरले ध्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारी उभे ठेले ध्यानस्थ तुम्हास पाहुनी मनमुचे धाले परित्वद वचनामृत प्राशाया ते आतुर झाले
जशी माता रंजवी मधुरवाणी हरी ताप साई नाथा
आम्हीच पुले का जास्तव तुझ कष्ट वितो देवा सहन करशील ऐकुनी द्यावी भेट कृष्ण धावा द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा मत्सर आटुनी काकडा केला वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ती ज्वलेने मी तो पेटविला तद्वृत्त भेटी जाळुनी गुरुने प्रकाश पाडिला द्वैतत माना सुनी मिळवी तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा यशदुंदुभिने सारे अंबर हे कोंदले सगुण मूर्ति पाहण्या आतुर जन शिर्डी आले प्राशुनी त्वद्वचनामृत अमुचे देह भान हरपले सोडुनिया दुर्भिमान मानस तव चरणी वाहिले कृपा करोनी साई माऊली दास पदरे घावा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा
भगवंत पहाटे बाबा उभासे चरण
साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई प्रभात समयी नभा शुभरवी प्रभा फाकली स्मरे गुरु सदा अशा समयी त्या छळे नाकली म्हणोनी कर जोडुनी करवता गुरु प्रार्थना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना रवी प्रगट होनी त्वरित घालवी आळसा तसा गुरु ही सोडवी सकळ दुष्कृती लालसा हरोनी अभिमान ही जडावी तत्पदी भावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना उतरोनिया गुरु चला मशिदीकडे त्वदीय वचनोक्ती ती मधुर वारिते साकडे अजात रिपु सद्गुरु अखिल पातक भंजना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना बहुत शहाणा परी न जा गुरूंची कृपा न तत्स्वहित त्याकळे करीत सेरी काम्या गपा जरी गुरु कृपा धरी सुदृढ भक्तीने तू मना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
साईनाथ पुरवी मनोवा
नजर करना, बच्चों का पालन करना, साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना।
जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना। जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना, साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना,
साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना।
मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना। मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझको प्रभु दिखलाना, साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना,
साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना।
दास गणु कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना। दास गणु कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना, साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना,
साईं रहम नजर करना, बच्चों का पालन करना।
रहम नजर करो अब मोरे साईं, रहम नजर करो अब मोरे साईं, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई।
रहम नजर करो अब मोरे साईं, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई। रहम नजर करो।
मैं बंदा तुम्हारा, मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा, मैं ना जानूं अल्लाह इलाही। खाली जमाना मैंने गमाया, खाली जमाना मैंने गमाया, साथी आखर का ज्ञान कोई। अपने मस्जिद का झाड़ू गणू है, अपने मस्जिद का झाड़ू गणू है, मालिक हमारे तुम बाबा साईं।
Thank you.
देव सद्गुरु मिखाया तरी मी दुबळी पटिक नाम्याची जाण श्री हरी मी दुबळी पटिक नाम्याची जाण श्री हरी उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी हो उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी शिरे भाकरी तू जगन्नाथ तुझ देव कशिरे भाकरी नको अंत मदीय पाहु सख्या भगवंता श्रीकांता माध्यान रात्र उलटोनी गेली ही आतान चित्ता जा होईल तुझा रे काकडा की राऊळांतरी हो जा होईल तुझा रे काकडा की राऊळांतरी आणतील भक्त नैवेद्य ही नाना परी आणतील भक्त नैवेद्य ही नाना परी तुझ काय देव सावळ्या मी खाया तरी हो तुझ काय देव सद्गुरु मी खाया तरी नाम्याची जाण श्री हरी मी दुबळी बटिक नाम्याची जाण श्री हरी
श्री सद्गुरु बाबा साई हो श्री सद्गुरु बाबा साई तुझ वाचून आश्रय नाही भूतली
तुझ वाचून आश्रय
मी पापी पतित धीमंद हो मी पापी पतित धीमंद तारणे मला गुरुनाथा झड करी
तारणे मला साईनाथा झड करी
तू शांती क्षमेचा मेरू हो तू शांती क्षमेचा मेरू तुम्ही भवार्णवाचे तारो गुरुवरा गुरुवरा मजसी पामरा आता उद्धरा त्वरित लवलाही त्वरित लवलाही मी बुडतो भव भयडोही उद्धरा मी बुडतो भव भयडोही उद्धरा
श्री सद्गुरु बाबा साई हो श्री सद्गुरु बाबा साई तुझ वाचून आश्रय
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की